भारूड म्हणजे बहुरूड. एकनाथ महाराजांनी या भारूडाची पेरणी केली आहे. प्रांताप्रांतातून हे भारूड पोहोचवलं आहे. आणखीन हिंदीतून सुद्धा हिंदी भजनं भारूडं एकनाथ स्वामींनी लिहिलेली आहेत. आणि अध्यात्म सांगितलं आहे. भारूड म्हणजे भारूडात ना अध्यात्म सांगितलं जातं. आणखीन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराची जी काही जडणघडण केलेली असते त्यामध्ये अर्थ असतो. फक्त तो रसिकाने अर्थ करून घ्यायचा असतो. संत तुकाराम महाराजांनी भारूड लिहिली, ज्ञानेश्वर माऊलीने भारूड लिहिली आणि कितीतरी भारूडकार आज भारूड गात आहेत. तेव्हा आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांचं अत्यंत प्रसिद्ध झालेलं भारूड. नाव आहे फू बाई फू, फुगडी फू आणि दमलास काय माझ्या गोरी. बोला पुंडली कावर दे
हारी विठ्ठल,
श्री ज्ञान देव
कारा,
पंढरीनाथ महाराज की
जय.
फू बाई फू फुगडी फू, फू बाई फू फुगडी फू, दमला शिकाय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू.
हे फू बाई फू फुगडी फू, दमला शिकाय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू.
हरी हरी.
फू बाई फू फुगडी फू, दमला शिकाय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू.
पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू,
आत पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू,
आत पोकळ बाहेर पोकळ, आत पोकळ बाहेर पोकळ, आत पोकळ बाहेर पोकळ, आत पोकळ बाहेर.
महाराज 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 महाराज.
पोकळ
पोकळ पोकळ किती पोकळ किती लावलंय
वत्सा.
ओ
तुला समजलं नाही.
काय समजलं महाराज?
हे विश्व पोकळ आहे. ही काष्ट्याची माळ पोकळ आहे. ढोलकी ढोल हे सगळं सगळं काही पोकळ आहे. अरे
महाराज आम्हाला सांगा भरीव काय?
भरीव
हो
भरीव या रसिक माय बापाचं प्रेम भरीव आहे. प्रेमाशिवाय देव सुद्धा नाही. हे प्रेम जिथे आहे तिथे देव आहे. म्हणून हात पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू,
हात पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू, हात पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू.
आणि म्हातारपणी नवरा केला तोही पोर खेळू. आता फुगडी
फू बाई फू फुगडी फू, जमला शिकाय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. फू बाई फू फुगडी फू, जमला शिकाय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू.
कादळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका,
कादळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका, कादळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका,
कादळल्याली
कादळल्या.
लोक संगीतातून शास्त्रीय संगीताची निर्मिती बैठक त्याला आहे. शास्त्रीय संगीताला असं म्हटलं जातं. काजळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका, म्हणजे टिकली तर टिकली नाहीतर हुकली, बाथरूम मध्ये जाऊन चिकटली. भाजळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका,
भाजळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका, भाजळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका।
देवाजीचा संघ नाही रंग झाला फिका आता फुगडी फू,
फू बाई फू फुगडी फू, जमला से काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू, फू बाई फू फुगडी फू, जमला से काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू।
नवी नवरी तवा शेवरी वाणीलाज,
नवी नवी नवरी तवा शेवरी वाणीलाज, नवी नवी नवरी तवा शेवरी वाणीलाज।
नवी नवी नवरी शेवरी वाणीलाज, नवरीची गोष्टी आठवली डोळ्यापुढे मांडव डोलू लागला महाराज, मांडवात बघिणीचा तांडा कुजबुजू लागला, नेमका स्वर ते कानावर आलेला महाराज, नेमका स्वर तो कानावर आलेला हे महाराज, भगिनींच्या तांड्यानं भगिनींच्या तांड्यानं आगळी आणि वेगळी नाव घेण्याची स्पर्धा सुरू केली आहे म्हणे। प्रथमतः भेंडेकाकुलं नाव घ्यायला हाक मारली जाता, या मांडवामध्ये भगिनीने ठरवलं की आपण आता उखाणे घ्यायचे म्हणजे नावं घ्यायचे, पण भेंडेकाकुला आणि सर्वांना सांगण्यात आलं की नाव हे विनोदानं घ्यायचं, मात्र तसं नाव घ्यायचं नाही। भेंडेकाकूला पाचारण केलं जातं, बघूया भेंडेकाकू कशी नाव घेते। भेंडेकाकूच्या मुखात बत्तीशीनं राम म्हटला, अशी अजी भेंडेकाकू।
अरे आवाज दे ना, ते भेंडेकाकूला आवाज द्या, आवाज दे,
आवाज दे,
नाही नाही दे 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 आवाज, आवाज दे आवाज।
भेंडेकाकू, अगं आजी भेंडेकाकू,
जरा कानपूर त्यांचं जरा बंद आहे त्यामुळे जरा हा जोराने।
अगं काकू भेंडे, काकू भेंडे, आले 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 आले
आजी आजी आजी,
बाई बाई बाई,
किती थकलीस गं आजी?
भेंडे काकू, अग थकणार नाही तर काय, तुझ्या वयाची होते ना मी।
काय म्हणलीस?
अग तुझ्या वयाची होते ना तर असंच पोर व्हायचं, अशीच पोर टाकायची, कंबर बांधायची की काय मला लागायचं, दुसऱ्या वर्षी बी पोर व्हायचं, दुसऱ्या वर्षी पोर झालं अशी पोर टाकायची, कंबर बांधायची की कामाला लागली।
आजी आजी, किती वर्ष कंबर बांधलीस ग?
18 वर्ष।
फक्त 18?
आजी
अग
करमती आजीला,
मी 18 वर्ष कंबर बांधली, मला मुलं किती झाली असतील?
किती
सांगू ना तू? अग 18 पोर झाली।
बरोबर आजी,
18 पोर झाली, सांगू नको कोणाला,
कोणाला कोणालाच नाही सांगणार।
तर मला 18 पोर झाली ना, तर मी नवऱ्याच तोंड पाहिलं नाही ना, नवऱ्यानं माझं तोंड पाहिलं।
काय सांगत
काय? अगं आताच्या पोरी बोहल्यावर चिमटे काढतात काय?
बरं आजी जाऊ दे, तुला इथे नाव घेण्यासाठी बोलवलंय
आणि ते विनोदाने,
नाव घ्यायचं आणि तेही विनोदान। बर, कोपरात होत्या चांदीच्या पंटी, कोपरात होत्या चांदीच्या पंटी,
पंटी
त्याच्यात होत्या मोत्याच्या ज्योती,
ज्योती ज्योती मोत्याच्या ज्योती,
बळवंतराव गेले वरती आणि मला ठेवलं खाल।
गोविंदा तू रे गोविंदा तू, हो
आता कोण राहिले?
आता कोणती सातारची सकू?
तो राहिले
आवाज देऊ का? आवाज देऊ का?
आणि ठसक्यात बोलवून दिला
सातारची
सकू आहे.
अग ए सखू, अग ए सखू,
आले 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 आले
आले आले आले आले आले.
हा पडशील पडशील.
अग ए कवधरन माझ्या नावानं बोंबालती आहे सक्कू सक्कू. माझं नाव आहे सक्कून, तुला द्यायची नाही टिक्कू.
काय म्हणलीस?
माहित आहे का बोल मला कशाला बोलवलंस?
अगं तुला नाव घेण्यासाठी बोलवलं.
बाय 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 बाय. मला नाव घ्यायला बोलवलं. मग लास्टची का काय?
मग घे की
नाव घेतीच की
घे की.
हा माझं नाव आहे सक्कू.
होय
हा मग लास्टची काय?
मग घे की
घेते की नाव. काय म्हटली? माझं नाव काय?
सखू
सखू. लास्टी काय म्या?
मग
नाव घेतेस की? ऐकलं नव्ह तू? ऐकलं नाही. लास्टी काय म्या?
किती वेळा झालं पुढं घे एकदाच.
बर बर आता झाली ही गंमत. नाव ऐका. भेंडी काकून नाव येणं जाणं घेतलं तसं नाव घ्यायचं.
हालू नका ग. अग
मॉडेल मॉडेल
सातारची आहे म्हणले मी.
बरोबर
नाव ऐक. वाकडी तिकडी बाभळ, वाकडी तिकडी बाभळ. आणि त्याला फुटला वाकडा तिकडा पाला.
काय म्हणलीस? पाला? पार सुकून गेला तुझा पाला.
काय म्हणली? अग तुझा सुकला असेल आमचा वाला आहे. ऐकतेस ना? हो
ऐकते.
वाकडी तिकडी बाभळ, वाकडी तिकडी बाभळ. त्याला फुटला वाकडा तिकडा पाला. सकाराम पाटील मिळाला तर मी तुकाराम पाटील केला.
हा खालच्या आळीतला तो अंड्यावाला त्याची बायको हसीनाबू. हसीनाबू आवाज देऊ तिला.
बोलो बोलो.
हसीनाबू अगे हसीनाबू.
आता जोरात जोरात ते आत मध्ये असं.
हसीनाबू का आहे गे तू?
क्या बात आहे?
आगे लग्ना में मेरे को काय बोली तू?
तेरे को नाम लेने के वास्ते बुलाई.
मैं कितना डाव तेरे को सांग्या मेरी नावशी वराडने का नहीं?
मेरे को एक डाव सांग.
ए मेरे नावशी वराडने का नहीं,
लेकिन
मेरे नावशी कोकालने का नहीं, मेरे नावशी बोंबालने का नहीं.
तू एक डाव सांग, तू अंदर क्या करती थी?
अंदर?
हाँ
भया भया भया.
हाँ
अंदर में काम में गुती थी.
इसमें गुती थी?
ए वैसा नहीं, तेरे मन में शनिवार आइतवार वैसे नहीं गे. दुल्हन को साड़ी बीड़ी पिनवा की, पावने को घास कुटका खिलवा की, सारवा की लोटवा की, सगड़ा काम करके भैया. बोल
तभी लेट हुआ. हाँ.
क्या बोली?
अगर तेरे को नाम लेने के वास्ते बुलाई.
अगर भिंडी का कुन्ना हो गया कि नहीं?
गया.
सखूबाई नी नाव घ्या की नाही? मै नकोच बोलती तू घेज 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 बोल. मै नकोच बोलती तू घेत 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 बोलते एक मैंने एकदा नावली नी की नाही दुशिंदा मैं नावली नी की नाही सुले म्हणतो पिको लाल लाल गोंडे
कोणते गोंडे
सुले म्हणतो पिकू लाल लाल गोंडे आमद मी मेऱ्या गी घोळतोय गोंडे नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज
नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज
आणि आता झाली चिल्ली पिल्ली कोंबडी वाणी झुंजा आता फुगडी
रे फू बाई फू फुगडी फू जमला सिकाय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू फू बाई फू फुगडी फू जमला सिकाय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा
हो संतांची संतांची निंदा केली निंदा नाही बरी संतांची निंदा केली निंदा नाही बरी
संतांची निंदा केली निंदा नाही बरी संतांची निंदा केली निंदा नाही बरी
तुकाराम शरण गेले सद्गुरु पायी आता फुगडी
फू बाई फू फुगडी फू कमला से काय माझ्या गोविंदा तू रे
गोविंदा तू रे गोविंदा तू।